भाग 34 आजार फिलिपी 4:6-7 याकोब 5:13-16 जेव्हा परमेश्वराने लोक आजारी असतात तेव्हा त्याने काय केले पाहिजेत आणि सगळ्यात पहिले परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे, त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. परमेश्वराची इच्छा असेल तर ते बरे होईल. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि जे काय आपल्या जीवनात होत असतात त्यावर नियंत्रण करू शकते. येशू शांती देणारा आहे. येशू आपल्या सोबत आहे. आपली बिमारी आपल्या आजाराच्या वेस आपल्याला सहाय्य करतो.